नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. जायकवाडी धरण 99.34% भरलं असून धरणाचे सर्व 27 दरवाजे 4.5 फूट उंच उघडून पाणी सोडण्यात येत आहे. सध्या गोदावरी नदीपात्रात 1,13,184 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे. त्यामुळे नदीला पूर आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. नदीकाठच्या गावांनी विशेष खबरदारी घ्यावी. पूरप्रवण भागातील नागरिकांनी सतर्क रहावं. विनाकारण धोकादायक ठिकाणी जाणं टाळावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. बीड जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 44.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. एकूण 86 मंडळांपैकी 16 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जून ते सप्टेंबर आजपर्यंत या कालावधीत जिल्ह्यात 537.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरी 94.9 पर्जन्यमान झालं आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस गेवराई तालुक्यामध्ये 91.6 मिलीमीटर झाला आहे. त्यानंतर शिरूर कसार तालुक्यामध्ये 86.7 मिलीमीटर पाऊस झाला. बीड तालुक्यात नवगण, राजुरी, नाळवंडी, चराट, पारसगाव, सिरस, पाटोदा तालुक्यातील पाटोदा, थेरला, गेवराई तालुक्यातील पिंपळगाव, शिरूर तालुक्यातील शिरूर कासार, तिंतरवणी अशा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. धाराशिव जिल्ह्यात काल झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक नदी नाल्यांना आणि ओढ्यांना पूर आला आहे. पुरामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाल्याचं वृत्त असून धाराशिव तालुक्यातील तेरणा आणि कळंब तालुक्यातील मांजरा नद्यांना पूर आला आहे असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसाममध्ये 18,530 कोटी रुपयांच्या महत्वाच्या पायाभूत आणि औद्योगिक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन होत आहे. आसाममधील दरांग इथल्या पहिल्या कार्यक्रमात सकाळी त्यांनी दरांग मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, जीएनएम आणि बीएससी नर्सिंग कॉलेज अशा आरोग्य आणि शिक्षणाशी संबंधित प्रकल्पांची पायाभरणी केली. त्यानंतर पंतप्रधान गुवाहाटीत वळण रस्ता प्रकल्पाचं भूमिपूजन करणार आहेत. याशिवाय ब्रह्मपुत्रा नदीवर कुरुवा नरेंगी पुलाचं भूमिपूजनही होणार आहे. या प्रकल्पांमुळे संपर्क वाढून या भागाचा सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल. त्यानंतर पंतप्रधान गोलाघाट इथल्या नुमालीगड रिफायनरी असम बायो इथेनॉल प्रायव्हेट लिमिटेडचं उद्घाटन, नुमालीगड रिफायनरी लिमिटेडमधील पॉपी प्रॉलिन प्रकल्पाची पायाभरणी करतील. या प्रकल्पामुळे आसामच्या पेट्रोकेमिकल क्षेत्राचं महत्व वाढेल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिंदी दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारताच्या अस्मितेचा आणि मूल्यांचा जिवंत वारसा म्हणून त्यांनी हिंदीचं सांस्कृतिक आणि भावनिक महत्व अधोरेखित केलं. नागरिकांनी सर्व भारतीय भाषा समृद्ध करण्यासाठी आणि त्या अभिमानानं भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एकत्रितपणे काम करावं असं आवाहन मोदी यांनी केलं आहे. 1949 साली आजच्या दिवशी संविधान सभेनं देवनागरी लिपीतील हिंदी देशाची राजभाषा म्हणून स्वीकारली होती. आज हिंदी ही जगातल्या सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे. तब्बल 52 कोटींहून अधिक लोकांची ती पहिली भाषा आहे. हिंदी दिनानिमित्त गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागामार्फत गुजरातच्या गांधीनगर इथं आज 5व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. हिंदी आणि भारतीय भाषांचा समन्वय या विषयावर चर्चा होणार असून या सत्रात केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल, राज्यसभा खासदार दिनेश शर्मा आणि शास्त्रज्ञ आनंद रंगनाथन सहभागी होणार आहेत. दुसऱ्या सत्रात ऑपरेशन सिंदूर या विषयावर चर्चा होणार असून या चर्चेत निवृत्त एअर मार्शल संजीव कपूर, नौदलाचे निवृत्त कॅप्टन डी के शर्मा, चाणक्य फोरमचे प्रधान संपादक आणि निवृत्त मेजर गौरव आर्या, पत्रकार गौरव सावंत सहभागी होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मी आयुक्त होणार या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी जलश्री निवासस्थानी महापालिकेच्या कांजनवाडी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त जबाबदारी देण्यात आलेले आचार्य देवव्रत यांचा शपथविधी समारंभ उद्या सकाळी 11 वाजता मुंबईतील राजभवनात होणार आहे. आचार्य देवव्रत आज सकाळी अहमदाबादहून मुंबईला रवाना झाले. भारताच्या जेस्मिन लॅम्बोरियाननं ब्रिटनच्या लिव्हरपूल इथं झालेल्या मुष्टियुद्ध विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची पदक विजेती असलेल्या जास्मिननं महिलांच्या 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पोलंडच्या जुलिया सेरेमेटाला 4-1 पराभूत केलं. भारताच्या महिला खेळाडूंनी या स्पर्धेत उत्तम कामगिरी करत एकूण 3 पदकं जिंकली. नुपूर शोरनला 80 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पोलंडच्या अगाता काजमा मार्कानं 3-2 असं पराभूत केलं, त्यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. तर पूजा राणीनं कांस्य पदक पटकावलं, मात्र पुरुष खेळाडूंना एकही पदक जिंकता आलं नाही. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान सामना होणार आहे. दुबई इथं होणारा हा सामना रात्री 8 वाजता सुरू होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10